सर्वेभ्यः मम नमस्कारः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये अष्टमं श्लोकं पश्यामः। शैशवे अभ्यस्तविद्यानां यौवने विषयैषिणां वार्धके मुनिवृत्तीनां योगेनान्ते तनुत्यजाम्। इदानीं प्रतिपदार्थं पश्यामः। शैशवे इत्युक्ते बाल्यावस्थायाम्। अत्र ब्रह्मचर्याश्रमः विवक्षितः। अभ्यस्तविद्यानाम् इत्युक्ते ते सम्यक् विद्याभ्यासं कृतवन्तः। तेषां यौवने, यौवने इत्युक्ते तरुणावस्थायां, दाम्पत्यजीवने, विषयैषिणां, भोगाभिलाषिणाम्। अत्र गृहस्थाश्रमः विवक्षितः। वार्धके इत्युक्ते वृद्धावस्थायां, यदा ते वृद्धाः आसन् तदा, इत्युक्ते वानप्रस्थाश्रमः अत्र विवक्षितः। मुनिवृत्तीनां, मुनीराम् वृत्तिरिव वृत्तिर्येषां, तेषां योगेन, योगमार्गेण अन्ते, अन्त्यसमये तनुत्यजां, देहत्यागं कृतवन्तः तेषाम्। इदानीं श्लोकस्य तात्पर्यं पश्यामः। बाल्ये यदा ते ब्रह्मचारिणः आसन् तदा ते सम्यक् विद्याभ्यासं कृतवन्तः। यदा ते तरुणाः आसन् दाम्पत्यजीवने भोगाभिलाषिणः आसन्। यदा ते वृद्धाः अभवन्, यथा मुनयः कालायापनं कुर्वन्ति तथा एव कृतवन्तः। अन्त्यसमये योगमार्गेण देहत्यागं कृतवन्तः। अत्र योगमार्गेण इत्युक्ते परमात्मध्यानेन ते देहत्यागं कृतवन्तः इति। ಈಗ ಈ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಶೈಶವೇ ಅಭ್ಯಸ್ತ ವಿದ್ಯಾನಾಮ್ ಅಂತಂದರೆ ಬಾಲ್ಯ. ಬಾಲ್ಯ ಅಂತಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಜೀವನವನ್ನು ಹೇಳಿದೆ. ಅವರು ಯಾವಾಗ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಗಳಾಗಿದ್ದರು ಆವಾಗ ಚೆನ್ನಾಗಿ ವಿದ್ಯಾಭ್ಯಾಸವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಯೌವನೇ ವಿಶೇಷಿಣಾಮ್, ಯಾವಾಗ ಅವರು ತರುಣರಾಗಿದ್ದರೋ ಅವರು ದಾಂಪತ್ಯ ಜೀವನವನ್ನು ಧರ್ಮ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಸಿದರು. ಯಾವಾಗ ವೃದ್ಧರಾದರೋ ಋಷಿ ಮುನಿಗಳಂತೆ ಜೀವನವನ್ನು ನಡೆಸಿದರು. ಕಡೆಗೆ ಅಂತ್ಯಕಾಲದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನ ಧ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾ ಅವರು ದೇಹತ್ಯಾಗವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಹೀಗೆಲ್ಲ ಯಾರು ಮಾಡಿದರೋ ತೇಷಾಂ ಅನ್ವಯಂ ವಕ್ಷೇ ಅಂತ, ಇವರುಗಳ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ನಾನು ಬರಿತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಕಾಳಿದಾಸ ಮುಂದಿನ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾನೆ. 9ನೇ ಶ್ಲೋಕದಲ್ಲಿ ರಘುನಾಮನು ಎಂಬ ಕ್ಷೆ ಅನ್ನೋದರಿಂದ ಪ್ರಾರಂಭ ಆಗತ್ತೆ. ಎಂಥವರ ನಾನು ಜೀವನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನು ಬರಿತಾ ಇದ್ದೀನಿ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾದಾಗ ಈ ರಘುವಂಶದ ರಾಜರ ಗುಣವಿಶೇಷಣಗಳನ್ನು, ಸಾಮರ್ಥ್ಯಗಳನ್ನು ಹಿಂದಿನ 4-5 ಶ್ಲೋಕಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾನೆ. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಪುನಃ ಮಮ ನಮಸ್ಕಾರಾಃ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭದಿನಂ.